सुपर हिट्स 93.5 वर रेड एफएम वर 9:37 झाले तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये आपण अँब्युलन्स बद्दल बोलतो आहोत. रस्त्यात अँब्युलन्स जात असताना रस्ता देणं ही आपली प्रथम जबाबदारी आहे, पण आपण तसं वागत नाही. बऱ्याचदा आपण तसं वागत नाही, आपण म्हटल्यानंतर सगळेच आले रे त्याच्यामध्ये. ते होतं का, एक माणूस चुकीचं काहीतरी वर्तन करतो आणि सगळ्यांना या गोष्टीबद्दल ऐकावं लागतं. पण या गोष्टी घडतात. अँब्युलन्स आली आहे, सायरन ऐकू येतोय, तरी सुद्धा आपण साईड द्यायला तयार नसतो. हाच विषय मी जेव्हा फेसबुकवर टाकला, नीलवाणी म्हणतोय की ये बहुत गलत बात है, अगर मुझे कोई एम्बुलेंस दिखे तो मैं उसको रस्ता भी देता हूँ और उसके लिए प्रे भी करता हूँ. बर वाह वाह. राहुल पवार म्हणतोय की ये बहुत गलत बात है, इंडिया इतना आगे बढ़ चुका है लेकिन लोगों की मानसिकता अभी तक नहीं बढ़ रही. खऱ्या अर्थानं आपली मानसिकता कुठं अडकली, आपल्याला का सिरियसनेस कळत नाही. जेव्हा आपल्या कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीसोबत असं काही घडतं, त्याला अँब्युलन्समधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यावं लागतं, तेव्हा आपण किती जास्त क्युरियस असतो, तेव्हा आपण किती जास्त हायपर झालेले असतो. रस्त्यावरच्या माणसांना खऱ्या अर्थानं किती जास्त शिव्या देत असतो मनातल्या मनात की बाबांनो सारखा पटकन कळत नाही का तुम्हाला हे आहे ते आहे. मग आपल्या मागे जर अँब्युलन्स उभी आहे, सायरन वाजतो आहे, मध्ये पेशंट आहे, आपल्याला माहिती आहे, रस्ता देणं आपलं काम नाही आहे का? मॉर्निंग नंबर 1 मध्ये तुम्ही सुद्धा असं काही जर पाहिलं असेल कुठे ॲम्ब्युलन्स चालली आहे तरी सुद्धा लोक रस्ता देत नाही आहे, तर प्लीज शेअर करा. 6601935 नंबर आहे, किंवा आरजे रुद्रा रेड एफ एम माझं फेसबुक पेज आहे, तिकडे सुद्धा तुम्ही या गोष्टी शेअर करू शकता. मॉर्निंग नंबर 1 मध्ये थोड्याच वेळात एक महत्वपूर्ण पर्सनॅलिटी या संपूर्ण विषयासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहे. जस्ट स्टे ट्यून्ड, सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम.